स्तोत्र संहिता अध्याय 132. हे परमेश्वरा, दाविदा करता त्याच्या सर्व दुःखांची आठवण कर. त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली, त्याने याकोबाच्या समर्थ प्रभूला कसा नवस केला याची आठवण कर. तो म्हणाला, मी आपल्या घरात किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही, मी आपल्या डोळ्यावर झोप किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही. परमेश्वरासाठी स्थान याकोबाच्या सर्व समर्थ देवासाठी निवास मंडप सापडेपर्यंत मी असेच करीन. पहा, आम्ही याबद्दल इफ्रातात ऐकले, आम्हास तो जारच्या रानात सापडला. आम्ही देवाच्या निवास मंडपात जाऊ, आम्ही त्याच्या पदासनापाशी आराधना करू आणि म्हणू, हे परमेश्वर उठ, तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रांतीस्थानी ये. तुझे याजक नीतिमत्तेचे वस्त्रे पांघरोत, तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत. तुझा सेवक दाविदा करता तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस. परमेश्वराने विश्वसनीय दाविदाजवळ शपथ वाहिली आहे, तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही. मी तुझ्या वंशाच्यातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन. जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले, तर त्यांची मुले सुद्धा तुझ्या राजासनावर सर्व काळ बसतील. खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे, त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे. ही जागा सर्व काळ माझ्या विसाव्याची आहे. मी येथे राहीन कारण माझी इच्छा आहे. मी तिला विपुलतेने अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन. मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन. मी तिच्या याचकांना तारणाचे वस्त्र नेसवीन. तिचे भक्त आनंदाने मोठ्याने जयघोष करतील. तेथे दाविदाच्या सिंगाला अंकुर फुटेल असे मी करेन. तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे. मी त्याच्या शत्रूला लाजेचे वस्त्र नेसवीन, परंतु त्याचा मुकुट चमकेल.